प्रियंग वश्यमेण वश्यमे श्यामाकाश्यमे नीवाराश्यमे अश्माच मे मृत्तिकाच मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यंच मे यश्च मे शीशंच मे त्रिपुश्च मे श्यामंच मे लोहंच मेऽग्निश्च आपश्च मे वीरूधश्च मौषधयश्च मे कृष्टपच्यंच मे कृष्टपच्यंच मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तञ्च मे वित्तिश्च मे भूतञ्च मे भूतिश्च मे वसुच मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च मे मश्च मैतिश्च मे गतिश्च मे परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या स्मृती सद्भक्त सुतेचा काका आपल्या समोर सादर करतो. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ परमहंस सद्गुरु स्वामी आज सोमवार दिनांक 26 डिसेंबर 1988 वेळ सकाळी 8 ते 9 व 9 ते 10 कार्यक्रम आनंद यात्रा श्री क्षेत्र गोंदावले व्हाया पंढरपूर. काल रविवार दिनांक 25 रोजी सकाळी पुण्याहून एका खास एसटी बसने निघून पंढरपूर क्षेत्री दर्शनासाठी 12:30 पोहोचलो. स्वामीजी सरलाताईसह आमच्या आधीच पंढरपूरला स्वतंत्र कारने पोहोचले होते. श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन ते सद्भक्त सरलताई बाबर बरोबर भोजनासाठी गेल्याचे कळले. आम्हाला स्वामीजींनी विठ्ठलाचे दर्शन कसे घेतले ते आणि त्यांनी मकरंदनाथांना दिलेले घट्ट आलिंगन हे पाहण्याचा लाभ मिळाला नाही त्याचे फार वाईट वाटते. सुमारे 1:30 आमची दर्शने आटोपल्यानंतर आम्ही जेवण केले, सोबत डबे नेले होते. किंचितशा विश्रांतीनंतर आज श्री क्षेत्र गोंदवल्याकडे निघालो. तेथे संध्याकाळी पोहोचलो. तेथील एका प्राथमिक शाळेच्या 2 खोल्यामध्ये पुरुष व महिला साधकासाठी वेगवेगळी अशी राहण्याची व्यवस्था केलेली होती. आज सकाळी म्हणजे सोमवार दिनांक 26 रोजी श्री गोंदावलेकर महाराजांच्या पुण्यतिथी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वामीजींचे प्रवचन आदरणीय श्री बेलसरे महाराजांनी आयोजित केले आहे. पहाटे काकड आरतीचा कार्यक्रम 7 वाजेपर्यंत सर्वांच्या हातावर लोणी साखरेचा प्रसाद देऊन संपन्न झाल्यावर आम्ही पुढील कार्यक्रमासाठी श्रीराम मंदिराच्या आवारात घातलेल्या भव्य मंडपात आलो. सजविलेल्या व्यासपीठावर मध्यभागी ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांची प्रतिमा असलेली तसबीर शोभून दिसत आहे. गाद्या लोड तक्क्यासहित केलेली बैठक व्यवस्था पांढऱ्या शुभ्र चादरीने आच्छादलेली आहे. ठीक 8 वाजता पूजनीय बेलसरे महाराज पूजनीय स्वामी माधवनाथांना घेऊन व्यासपीठावर येत आहेत. सर्वजण उभे राहून टाळ्यांच्या गजरात दोघांचेही स्वागत करीत आहेत. पांढरा शुभ्र बंडीवजा अंगरखा आणि पांढरे शुभ्र धोतर परिधान केलेले पांढऱ्या शुभ्र रुंद परंतु बारीक विषा ठेवलेले आणि डोळ्यावर गोल फ्रेमचा जाड झिंगाचा चष्मा धारण केलेले आदरणीय श्री बेलसरे महाराज तर पांढरा शुभ्र नेहरू शर्ट आणि पांढरे शुभ्र धोतर परिधान केलेले प्रसन्न मुद्राधारी स्वामीजी श्री महाराजांच्या प्रतिमेला नमस्कार करून तसेच सर्व श्रोत्यांनाही नमस्कार करून आसनस्थ होत आहेत. बेलसरे महाराज आता स्वामीजींना शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून नमस्कारासाठी स्वामी पुढे वागतायत. तो स्वामीजी त्यांना थांबवीत आपणच त्यांना नमस्कार करण्यासाठी वागतायत. तेव्हा बेलसरे महाराज त्यांना दोन्ही हातांनी आपल्या छातीशी ओढून आलिंगनच देत आहेत. त्या हृदयस्पर्शी दृश्याने सर्वांचे अंतःकरण हेलावले, डोळेही पाणावले. स्वामीजींना त्यांच्या आसनावर बसवल्यानंतर बेलसरे महाराज जयाचा जनी जन्म नामात झाला दयाने सदा वास नामात केला, दयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. ही प्रार्थना म्हणून बोलायला सुरुवात करतायत. खरं म्हणजे त्याचा आहे असा आहे बघा, बेडच्या वर्गामध्ये पाठ कसा घेतला जातो त्याच्या निरीक्षणासाठी जसे मार्गदर्शक येतात ना, त्याप्रमाणे आज स्वामी माधवनाथजी माझ्या वर्गाला भेट देण्यासाठी आले आहेत, याचा मला खूप आनंद वाटतो आहे. असे जाणकार निरीक्षक श्रोते म्हणून लाभणे अति दुर्लभ आहे. एकदा काय झाले, संगीत सूर्य म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या फैजाज खास साहेबांचा संगीत गायनाचा कार्यक्रम सुरू झाला. समोर मोठमोठी डॉक्टर, वकील व इतर प्रतिष्ठित मंडळी श्रोते म्हणून बसली होती. सर्व कौशल्यपणाला लावून गायक एक एक चीज आळवीत आळवीत समेवर येत होते, पण श्रोत्याकडून मात्र दादच मिळत नाही हे पाहून अगदी हाऊ आवाजात आपल्या साथीदार जवळ कुजबुजले, सामने बैठे हुए सब डॅश डॅश अरसिक पत्थरी लगते है. या उलट अकबर बादशहाच्या दरबारात संगीत सम्राट तानसेन गात असताना ते जेव्हा समोर यायचे तेव्हा सर्व दरबारी श्रोते लोक बादशहाकडे पाहत माना डोलवायचे. ते पाहून बादशहा बिरबलला मोठ्या दिमागात म्हणतायत, बघ बिरबल, माझ्या दरबारातील लोक किती किती रसिक आहेत ते. त्यावर बिरबल बादशहाला म्हणतायत, जहापणा गुस्ताखी माफ हो करता हूं, आपल्याच सही शिक्क्याने फरमान काढले आहे ना की तानसेन गात असताना ज्यांची मुंडी डोलणार नाही ती छाटून टाकली जाईल. सांगायचा मुद्दा असा आहे की प्रेमळ अंतःकरण, काव्य, कवित्व, रस आणि रसिकत्व हे पाचही गुण एकत्र असल्याशिवाय समोरचे श्रोते साधक म्हणून दीर्घ कालपर्यंत जुळून त्यांच्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडवण्याचे कार्य जे तुमच्या स्वामी माधवनाथांनी चालविलेले आहे, कुठे म्हणाल तर विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये आणि तेही 80% तरुण साधकांना हाताशी धरून, हे एकनिष्ठ गुरुभक्तीशिवाय शक्य नाही. जी आपल्या सद्गुरूंची आवड तीच स्वयं साधना आपली आवड म्हणून करणारे आणि करून घेणारे तुमचे स्वामीजी आपल्या गुरुचे नाव कीर्ती वाढवण्यासाठी सद्गुरु सेवा म्हणून गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादीच्या माध्यमातून मोठे कार्य करीत आहेत. अशांच्या प्रवचनाचा लाभ या अमृत महोत्सवी कार्यक्रमात आम्हाला घडतो आहे ही श्री महाराजांचीच कृपा मी समजतो. एवढे बोलून त्यांनी समारोप केला. किंचितच्या विश्रांतीनंतर स्वामींचे अखंड मंडलाकारम या प्रार्थनेनंतर प्रवचन सुरू झाले. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः, नमस्यंतंच मा भक्त्या नित्ययुक्ता उपासय. भगवद्गीता अध्याय 9 श्लोक 7 आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. इथे मोठा आनंदाचा राम नामाचा बाजार भरलेला आहे. श्री क्षेत्र गोंदावले ही पवित्र भूमी, इथली पावन धुळी कपाळाला लावावी म्हणून आलो. मी एक व्यापारी कापडाचा कामावीत असतो, घेण्याची युक्ती मजजवळ आहे. माझे सद्गुरु स्वरूपानंद आणि येथील ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज हे दोन्हीही एकच आहेत असे मला वाटते. महात्मे कसे बसतात ते सांगण्याच्या सेवेसाठी सततम कीर्तयंतो माम हा श्लोक घेतलेला आहे. कोण महात्मा, कोणाला महात्मा म्हणायचे, तर दयाचे चोखटी मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, दया निजे लिया ते उपासी वैराग्य गा तो महात्मा तो संन्यासी. अशा संन्यासाला पैशाचा स्पर्श सहन होत नाही. श्री रामकृष्ण एकदा पलंगडीवर निजले असताना त्यांचा एक हात अंथरुणाबाहेर उघडा होता. त्या तळहातावर विवेकानंदांनी 1 रुपया ठेवला, तत्क्षणी तो तळहात पालथा झाला आणि तो रुपया खाली पडला. दया निजेलियाचे उपासी वैराग्य गा तो महात्मा, असे महात्मे कसे बसतात, ते अत्यंत उंच उंच आहे. नाम घेत घेत, ध्यान करीत करीत, त्यांच्याकडे येणाऱ्या साधकाकडून साधना करून घेत, अवघे जगती महासुखे दुमदुमीत भरले असे अवघ्या जगाला सुखी करत ते भजत असतात. ध्यान आणि नाम एकच, ध्यान हे इनाम संकीर्तनच आहे. सतत संकीर्तन करणारे महात्मे स्वरूपाच्या नित्यानुसंधानात असतात, आपल्या पद्धतीने देवाला भजत असतात. सर्व ठिकाणी एकच एक आत्मा रामच भरून आहे असा भाव धरून ते त्याला लोटांगणी जात असतात. ते स्वतः तर आनंदरूप होतातच, पण दुखितांना सुद्धा आनंद देत देत ते जीवन जगत असतात. अशा थोर महात्म्यापैकीच एक असलेले आपण माझ्या आधी ज्यांचा अत्यंत रसाळ आणि खुशखुशीत अशा प्रवचनाचा लाभ घेतला, ते परम पूजनीय केशवरावजी बिलसरे महाराज हे अशाच महात्म्यापैकी एक आहेत. त्यांचे प्रेमळ आमंत्रणावरून घडलेली ही प्रवचन सेवा, त्यांचे सद्गुरु ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांचे चरणी नम्रपणे अर्पण करतो आणि या अमृत महोत्सवात मलाही सहभागी करून घेतले त्याबद्दल श्री केशवरावजींना धन्यवाद देऊन येथे थांबतो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 या नमोषात आणि सर्व संतांच्या जय जयकारात स्वामीजींनी आजचे प्रवचन संपवले. त्यानंतर प्रसाद भोजनासाठी मंडपातच संगती बसल्या. दोन्ही महापुरुषांसमवेत दुतर्फा दोन बाजूला रांगोळ्यांच्या थाटात, उद्बत्तीच्या घमघमाटात आणि रामनामाच्या जल्लोषात तृप्त होऊन ढेकर देत आम्ही पुन्हा पुण्याच्या परतीच्या प्रवासाला निघालो. हरि ओम तत्सत.
गुरु ने अमल पिलाया जी, गुरु ने अमल पिलाया जी, मुझको बरक पिलाया जी, मुझको बरक पिलाया जी, गुरु ने अमल पिलाया जी, गुरु ने अमल पिलाया जी, मुझको बरक पिलाया. अगम निगम की बुद्धि गहिरा, गुरु वचन का पानी. अगम निगम की बुद्धि गहिरा, गुरु वचन का पानी. मन कुंडी में खूब घोट कर आत्म ज्ञान से छानी. मन कुंडी में खूब घोट कर आत्म ज्ञान से छानी, मुझको गर्भ सुलाया जी, मुझको गर्भ सुलाया जी, गुरु ने अमल पिलाया जी, गुरु ने अमल पिलाया जी, मुझको बरकत पिलाया जी. निरंजन रघुनाथ गुरु ने एक ही बात बताई. निरंजन रघुनाथ गुरु ने कही बात बताई, मेरा चेहरा मुझे बताया, आपो आप भुलाई. मेरा चेहरा मुझे बताया, आपो आप भुलाई, मुझको बरक पिलाया जी, गुरु ने अमल पिलाया जी, गुरु ने अमल पिलाया जी, मुझको बरक पिलाया जी, मुझको बरक पिलाया जी.
साधनेसाठी चांगले ध्यान लागण्यासाठी आत्मदर्शनासाठी मला चांगल्या जागेची गरज आहे. माझ्याकडून जागेवर जाण्याचा प्रयत्न होणार असेल तर स्वामी तुमच्या शब्दाने जागेचे नाव माहीत व्हावे. काही चुकले असल्यास माफ करा असा अगदी साधा सरळ प्रश्न आहे. त्यांना ते कुठे राहतात कोणाचा प्रश्न आहे माहीत नाही. तर त्या जागेवर ते तसे असमाधानी असावेत. त्या जागेमध्ये चांगली साधना होत नाही असं त्यांना वाटत असेल. कदाचित जागा लहान असेल, कदाचित बाहेर पुष्कळ गोंगाट गडबड अशा प्रकारची गोष्ट असेल. एखाद्या वेळेला वस्ती चांगली आहे नाही हेही माहीत नाही असं काही असेल. ते काही दिलेलं नाहीये. कशा करता त्यांना जागा बदलायची आपला फारसा विषय नाही हा. पण त्यांना साधनेसाठी चांगल्या जागेची गरज आहे असं त्यांनी सांग. चांगलं ध्यान लागण्यासाठी म्हणून चांगल्या जागेची गरज आहे आणि आत्मदर्शनासाठी चांगल्या जागेची गरज आहे असं ते म्हणतात. आणि त्यांना प्रयत्नही करायचा आहे पण कोणती जागा घ्यायची हे कळत नाही. त्यामुळं ते म्हणतात की तुमच्या शब्दाने जागेचे नाव माहीत व्हावे. तुम्ही इथं ध्यानाला येत जा, गणेशपुरम मध्ये ध्यानाला येत जा सकाळी. मी 7 ते 7 ते 8.5 असं ध्यान असतं. मी 7:30 वाजता बसतो अर्थात सर्वांबरोबर. मी सर्वांबरोबर 7:30 ते 8 असं मी साधारण बसतो. तर तुम्हाला चांगली जागा मिळेपर्यंत तिथं या असं मी तुम्हाला सांगेन. जागेचं नाव वगैरे अशा गोष्टी मला कळत नाहीत. गूढ जे जे काही असेल ते मला अजिबात कळत नाही हे अगदी कायमचं लक्षात ठेवा. परमार्थ संबंधी, तुमच्या संबंधी, तुमच्या भविष्यासंबंधी अशी कुठलीही गोष्ट मला काहीही कळत नाही. तो माझा प्रांत देखील नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे काय जशी शक्यता असेल तशा पद्धतीने जागा बदलण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. आपल्याजवळ जसे आणि जेवढे पैसे असतील आणि आपल्याला ज्या पद्धतीत करायचं असेल तसं जरूर करा. पण दुसरं सांगतो, गणेशपुरम मध्ये ध्यानाला या असं जसं मी तुम्हाला सांगतो तसं आत्ता तुमची जशी परिस्थिती आहे तशा परिस्थितीमध्ये तुम्ही चांगली नेटाने साधना करत जा असं मी तुम्हाला सांगतो. आम्ही पुण्यात जेव्हा राहायला आलो तेव्हा साधारणपणे 14x11 ची एक खोली होती. घरात मोरी नव्हती. आमच्या आईला इथून आपल्या गेट पर्यंत इतक्या लांब तो टब घेऊन देखील टाकायला जायचं जी वाड्यातली मोरी होती ती. आणि बाथरूम देखील बाहेरच होते सगळे. एक खोली होती. मी रामकृष्ण आश्रमात ध्यानाला जायचो. घरात शक्यच नव्हतं. नंतर 2 खोल्या झाल्या तेव्हा एक आडोशाला कपाट एका कॉर्नरला लावलं आणि त्या कपाटाच्या आत एक जागा केली आणि तिथे मी ध्यानाला बसत असे. आपली जशी परिस्थिती आहे तशा परिस्थितीत आपण सुरुवात करू असं मला तुम्हाला सांगायचं. विशिष्ट परिस्थिती आल्यावर मग मी हे करीन असं आपल्याला करायचं काही कारण नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या ज्या युक्त्या असतात परमार्थाकरता जागेच्या वगैरे, तर आपण परमार्थ तास अर्धा तास पाऊण तास ध्यानाला बसणार आणि चांगली जागा दुसऱ्याच कारणाकरता वापरत असतो. आपल्याला जी चांगल्या जागेची इच्छा असते ती देखील आपण काही 24 तास तिथं परमार्थ करण्यासाठी वापरणार नाही. भगवंतांनी आपल्याला जसं ठेवलेलं आहे त्याच्या मनात आपण जसं राहण्याची इच्छा आहे तेवढ्या अर्ध्या पाऊण तासाकरता आपली उलघाल होते. आपण तीन तीन तास चार चार तास ध्यानाला बसणारे निश्चित नाही, आणि तसं बसायचं असेल तर बाहेर जाऊन बसावं. अशा पद्धतीने जसं आहे त्याच्यातून मी मार्ग काढेन अशा पद्धतीने आपल्याला परमार्थ करायचा आहे हे अगदी आपण निश्चित धरू. मात्र कोणतीही गोष्ट अशी कायमची स्थायी नसते, त्यामुळं एखाद्याला जागा बदलली जाईल. पण आपला परमार्थ मात्र जसा आपल्याला करायचा आहे तसा करण्याकरता अडचण येणारी परिस्थिती आणणारी परिस्थिती अशी बाहेर नाही. परिस्थिती जर असेल तशा प्रकारची तर आपण त्याच्यावर मातच करायची. या जिद्दीने आपण केलं तरच परमार्थ होणार आहे. सगळी अनुकूलता आणून दिली तरी देखील मग मनाची अडचण असते, शरीराची अडचण असते, अशा कितीतरी गोष्टीतून माणूस जात असतो. कर्मफळाचा त्याग कसा करायचा? गीता म्हणते एखादा असं गीता म्हणणे म्हणजे कर्म केल्यावर गीता म्हटल्यावर कर्मफळाचा त्याग होईल का असं असावं. बरोबर. गीता म्हणणे एखादा पदार्थ करणे, घर स्वच्छ करणे, हा ही कर्म जर असतील ही सर्व कर्मे होत, पण या कर्मफळाचा त्याग म्हणजे काय? गीता वाचली, वाचून झाल्यावर कृष्णार्पणमस्तु म्हणणे म्हणजे त्याग का? पदार्थ केल्यावर देवाला नैवेद्य दाखवणे म्हणजे त्याग का? घर स्वच्छ झाल्यावर कृष्णार्पणमस्तु म्हणणे, कृष्णार्पणमस्तु म्हणणे म्हणजे कर्मफल त्याग का? भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायात 47व्या श्लोकात कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन असं म्हटलं आहे. ह्या श्लोकाचा शब्दशः अर्थ कळतो, मग तो आचरणात कसा आणायचा? मी गीतेचा अभ्यास करत आहे त्यामुळे हा प्रश्न पडतोय. या प्रश्नाचे स्पष्टीकरण द्यावे असं म्हटलेलं आहे. खूप मुळात जाऊन प्रश्न विचारलेला आहे, कर्मफळाचा त्याग कसा करायचा. गीतेमध्ये जो तिसऱ्या अध्यायापासून कर्माचा विषय सुरू झाला तो अगदी 12व्या अध्यायापर्यंत चालू राहिला. 12व्या अध्यायामध्ये देखील कर्माबद्दल भगवंतांनी सांगितलं, ये तु सर्वाणी कर्माणि मयि सर्वस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्तो उपासते इत्यादी. पुढे 2-3 पर्याय भगवंतांनी सांगितले. तिथपर्यंत कर्माचं प्रकरण जवळपास चालूच राहील. जरी उपासना कांड म्हटलं तरी देखील त्याच्यात कर्माच्या गोष्टी या आल्या. 6वा अध्याय ध्यानाचा अध्याय असला तरी देखील त्याची सुरुवात मात्र अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोती यः संन्यासीच योगीच न निरग्निही न च अक्रिया अशीच भगवंतांनी केली. कर्मफलाच्या ठिकाणी असलेला आश्रय सोडून अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोती यः. कार्यम कर्म म्हणजे जे अधिकाराप्रमाणे आलेलं आहे असं कर्म जो करतो तोच योगी आणि तोच संन्यासी असं माझं मत आहे असं ध्यानाचा अध्याय सांगताना देखील भगवंतांनी सांगितलं. आपल्याला जर कर्मफळाचा त्याग ही गोष्ट जमली तर आपण पराशांतीचे धनी होतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही जो अभ्यास विचारता आहात तो अभ्यास जर तुम्हाला जमला तर केवढी मोठी प्राप्ती होईल. युक्तः कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्ठिकीम असं भगवंत म्हणाले. एवढं लक्षात यावं की कर्मफळाचा त्याग म्हणजे एखादा पदार्थ करणे, गीता वाचणे, घर स्वच्छ करणे ही कर्म आहेत. याच्या फळाचा त्याग कसा करायचा? तर इतकं घर स्वच्छ केलं आणि कर्मफळाचा त्याग कसा करायचा इतक्या या साध्या गोष्टी नसाव्यात एवढं तर आपल्याला निश्चित आहे. ते कळल्यामुळेच हा प्रश्न विचारलेला आहे. एवढंच नाही तर 12व्या अध्यायातला 12वा श्लोक कोणता? श्रेयो ही ज्ञानम अभ्यास ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांति ही अनंतरम असा है। म्हणजे कर्मफल त्याग हा ध्यानापेक्षा देखील श्रेष्ठ आहे असं स्वतः भगवंतांनीच म्हटलेलं आहे। या सगळ्याचे अर्थही असे आहेत की अभ्यास नित्य केल्यामुळं ज्ञानाचा विचार आपल्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। ज्ञानाचा विचार निर्माण झाल्यानंतर म्हणजे अभ्यासापेक्षा तो जो श्रेष्ठ आहे तो ज्ञानाचा विचार, त्या ज्ञानाच्या विचारात रमल्यानंतर ध्यानाची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते। ज्ञानाच्या विचारापेक्षा ही ध्यानाची प्रवृत्ती अधिक चांगली आणि ध्यान उत्तम रीतीने जमल्यानंतर देखील कर्मफल त्याग ही गोष्ट शिल्लकच राहते आणि ती जर जमली नाही तर शांतीच मिळत नाही। ध्यानातली शांती ही एक गोष्ट आहे पण ध्यानातून उठल्यानंतर कर्मफल त्यागाची युक्ती जर चुकला तर रुखरुख माग लागणारच, रुखरुखीतून तुमची सुटका नाही। कारण कर्मफल त्यागाचा तुमच्या देहबुद्धीशी संबंध आहे, तुमच्या मनाशी संबंध आहे, तुमच्या देहाशी संबंध आहे, तुमच्या बुद्धीशी संबंध आहे। त्यामुळे कर्मफल त्याग जर साधायचा असेल तर बऱ्याच गोष्टी साधण्यावर कर्मफल त्याग साधतो। जीवनाची एकूण निर्मळता जेव्हा प्राप्त होते त्याच्याशिवाय कर्मफल त्याग साधत नाही आणि कर्मफल त्याग मला साधला अशा खात्रीमध्ये राहणारा पुरुष त्याच्याबद्दल वा न वा म्हणण्यासारखा आहे। कारण एका कर्मामध्ये फलत्यागाने राहिलेला दुसऱ्या कर्माच्या फलाच्या वेळेला तशा रीतीने राहीलच असं नाही। म्हणून हा नेहमी करण्याचा अभ्यास आहे, रोज करण्याचा अभ्यास आहे। मग या कर्मफल त्यागाकरता काय पाहिजे हा उघड उघड प्रश्न आहे। या कर्मफल त्यागाकरता युक्तीचं जीवन, युक्त असं जीवन आवश्यक आहे। हे जे युक्त जीवन आहे, जसं युक्त हा कर्मफलम त्यक्त्वा असं म्हटलंय, तर युक्त याचा अर्थ आत्म्याशी संलग्न आणि देहापासून वेगळा अशा पद्धतीची नेहमीची भावना। कशाशी युक्त आणि कशापासून वेगळा हे ठरवणं आवश्यक आहे। तसंच युक्त या शब्दाने पुढे सहाव्या अध्यायामध्ये देखील युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य ही देखील गरजेची गोष्ट आहे। युक्त या शब्दामध्ये भगवंतांनी पाचव्या अध्यायामध्ये युक्त या शब्दाची जी फोड केलेली आहे त्याप्रमाणे जीवन असणंही गरजेचं आहे। म्हणजे ज्यांनी मनावर विजय मिळवलेला आहे, ज्यांनी अंतःकरणावर विजय मिळवलेला आहे आणि ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे। कुठं बरं ते म्हटलंय, योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्व भूतात्म भूतात्मा कुर्वन अपि न लिप्यते असं भगवंतांनी म्हटलं। जे योगयुक्त या शब्दाची पुढे फोड केलेली आहे, योगयुक्त करून देखील लिप्त होत नाही असं मूळ विधान आहे। पण नुसतं योगयुक्त या शब्दाने करणार नाही, म्हणून विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया। विशुद्धात्मा म्हणजे ज्यांनी अंतःकरण किंवा मन जिंकलेलं आहे असा, ज्याचं शुद्ध झालेलं आहे असा विशुद्धात्मा। आत्मा हा शब्द सर्वसाधारणपणाने पारमार्थिक संकल्पनेमध्ये अत्यंत परिशुद्ध व्याख्येमध्ये चैतन्य स्वरूप अस्तित्व मात्र जाणीव मात्र अशा स्थितीला उद्देशून म्हटला जातो। पण आत्मा या शब्दाचा खरा अर्थ मी असा असल्यामुळं आपण जेव्हा मनाला मी असं समजतो तेव्हा ते मन अत्यंत ज्याचं शुद्ध आहे असा। म्हणून मनाला देखील आत्मा म्हटलं जातं, अंतःकरणाला देखील आत्मा म्हटलं जातं आणि देहाला देखील आत्मा म्हटलं जातं, म्हणजे मी असं म्हटलं जातं। त्या अर्थाने ज्याचं मन अत्यंत निर्मळ झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे असा, ज्याचं अंतःकरण अत्यंत निर्मळ आणि शुद्ध झालेलं आहे असा आणि विजित आत्मा म्हणजे ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे असा तो युक्त होतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल ही भानगड फार दूरवर आहे. नुसतं असं सांगितलं की असं करा म्हणजे कर्मफळ त्याग होईल असं नसून आपलं एकूण जीवन बरंच सुधारत आणल्याखेरीज हे कर्मफल त्याग वगैरे जरा कठीणच आहे. कारण कर्मफल त्यागापर्यंत जर तुम्ही आलात तर आधीच जमवलेलं असणं आवश्यक आहे. म्हणून कर्मफल त्याग कसा करायचा, दुसरी गोष्ट अशी की कर्माचे जे नियम आहेत तर त्या नियमामध्ये यस्तु इंद्रियाणी मनसा नियम्या रभतेर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम आसक्तः सविशिष्यते. कर्मयोगाची व्याख्या करताना भगवंत तिसऱ्या अध्यायामध्ये इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन इंद्रिय आणि मन ज्यांनी आवरली आणि आपली इंद्रिय कर्म करण्यामध्ये ज्यांनी सोडून दिली हे आवरलं आणि कर्मही केली. अनासक्त भावानी आपली इंद्रिय ज्यांनी कर्मामध्ये वापरली असे बरेच खोडे भगवंतांनी टाकले या कर्मयोगाच्या प्रकरणामध्ये. सरळ प्रकरण नाहीये. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस सर्व कर्म मला अर्पण करून करा. अध्यात्म चेतसा त्यावेळेला मी आत्मा हा भावही सतत अंतकरणामध्ये पाहिजे. निराशीही मी आत्मा जर असेल तर जे फळ मिळेल तर ते फळ आत्मा कोणताच फळ प्रत्यक्ष सेवन करत नसल्यामुळं मलाही फळ नको अशी भावना पाहिजे. निर्ममो भूत्वा ममत्व देहाच्या अंगानी असणारं आत्म्याच्या ठिकाणी नसल्यामुळं तो ममत्व रहित असला पाहिजे. युद्धस्व म्हणजे कर्म जे काही प्राप्त वाट्याला आलेलं आहे ते कर. विगत ज्वरा अभिनिवेश रहित कर्म कर. त्यामुळे तुम्ही तूर्त असं लक्षात घ्या. कर्मफळाचा त्याग करायचा कसा या प्रश्नाचं उत्तर देताना मी तुम्हाला सांगतो. तूर्त तुम्ही असं लक्षात घ्या की रोज ध्यान करा आणि सद्गुरु ध्यान करून घेतात असं लक्षात घ्या. रोज नाम घ्या तर रामाच्या कृपेने नाम घेतलं जातं असा भाव राहू दे. काय घर स्वच्छ करणं एखादा पदार्थ करणं हे सगळं करा पण माझ्याकडून ही सगळी कर्म राम करून घेतो आहे अथवा प्रभू करून घेतो आहे अथवा सद्गुरूंच्या कृपेने देह मन बुद्धीकडून कर्म घडत आहे असं लक्षात घ्या. जेवढं स्वच्छ झालेलं घर आहे ते प्रभू कृपेने झालं असं इतपतच भाषा ठेवा. मी केलं असं म्हणू नका. या सगळ्यातून अभिनिवेश रूपाने देहाचा जो मी आहे तो मी जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने देहबुद्धीला देहबुद्धीमध्येच मनुष्य सापडतो. एकतर कर्तृत्वाच्या भावनेनी तरी सापडतो मी केलं म्हणून. पण हे करत असताना मी परवा प्रवचनातही सांगितलं की कधी कधी कर्मयोग कुठपर्यंत जमतो तर कर्त्याच्या भूमिकेचा त्याग करण्याच्या वेळेला आपल्याला वाटतं की आपल्याला कर्मयोग जमतोय. म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने होत आहे, सद्गुरु करून घेत आहेत, राम करून घेतोय, रामाच्या इच्छेने चाललंय अशा रीतीने किंवा अगदी नामस्मरण पूर्वक किंवा चिंतन पूर्वक असं कर्म करण्याचा प्रयत्न साधक जरूर करत असतो आणि त्याला असं वाटतं की आपण कर्ता भावातून मुक्त होतो आहोत. खरी परीक्षा होते की त्या कर्माचं काही एक फळ मिळणारच असतं. त्यावेळेला जे सुख दुःख होतं तेव्हा ते सुख दुःख तो भोगतोच. तेव्हा ते फळही मला नको अशी भावना जर असेल म्हणजे देहाला मिळणारच आहे माझ्या कर्माचं फळ. अगदी रामानी माझ्याकडून करून घेतलं असं म्हटलं तरी देखील तुमच्या देहाला त्याचं दुःख किंवा सुख हे होणारच आहे. तेव्हा मी सुखी मी दुःखी असं म्हणालात फळाच्या वेळेला चुकलात तरी देखील कर्माचं बंधन हे आलंच. म्हणून एक वेळ कर्म करताना पण फळाच्या वेळेला खरी परीक्षा होतेच होते. त्यामुळे ही फार अंतिम गोष्ट आहे कर्मफळाचा त्याग करणं. मग कर्मफळाचा त्याग करताच येत नाही का? कर्मफळाचा त्याग करता येतो. जेव्हा तुम्ही आत्मभावात असता तेव्हा कर्मफळाचा त्याग होतो. म्हणून आत्मबुद्धी अति निश्चयपूर्वक जतन करून ठेवणं मी देह या भावनेमध्ये न राहताच कर्म करण्याचा अभ्यास करणं अशी फार क्रिटिकल गोष्ट आहे. आणि हे जमण्यासाठी ध्यानाचा अभ्यास आहे. ध्यानाचा अभ्यास हा ध्यानाकरता स्वतंत्र नसून ध्यानाने आत्मदर्शन होतं किंवा आत्म्याची प्रचिती येते. त्यामुळं मी कर्म करत नाही, मी माझं स्वरूप आत्मरूप आहे हे समजणं सोपं होतं. तरी कर्माचा जो प्रसंग आहे त्या कर्माच्या प्रसंगाच्या वेळेला निभावणं अतिशय विवेकाने करावंच लागतं. त्यामुळे तुम्ही कृष्णार्पणमस्तू म्हणा, ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तू म्हणा, ही केवळ भाषा राहते. कारण मी करतो हा भाव राहिलेला असतो. मी करतो या भावातून वाचलात तर कर्माच्या शुभाशुभ परिणामामध्ये तरी रुखरुखीत सापडलेला असतो. असं असल्यामुळं कर्मफल त्याग अवघड जातो. पण कर्मफल त्याग जर जमला तर तुम्ही स्वामी स्वरूपानंदच झाला. कर्मफल त्याग जर तुम्हाला जमला तर तुम्ही रमण महर्षीच झाला. कर्मफल त्याग जर साधलात तर यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि से इमान लोका न हन्ति न निबध्यते अशी भगवंत स्वतःबद्दल जी ग्वाही देतात तशा प्रकारची एक मोठी व्यक्ती तुम्ही झाला असा त्याचा अर्थ होईल. विनोबा असं म्हणतात स्थितप्रज्ञ आणि हे कर्माचं जे प्रकरण आहे या कर्माच्या प्रकरणाच्या आणि स्थितप्रज्ञतेच्या, कारण कर्माच्या प्रकरणामध्ये जो फळाचा भाग आहे तर तो जर साधला तरच स्थितप्रज्ञ होणार. जसं दुःखेशु अनुद्विग्न मनहा सुखेशु विगत स्पृहा ही फळं आहेत. दुःख हे फळ आहे आणि सुख हे फळ आहे. त्यावेळेला तुम्ही जर स्थिर राहिलात म्हणून स्थितप्रज्ञाच्या भूमिकेमध्येही भगवंतांनी 100% सांगितलेलं आहे असं विनोबा म्हणतात. आणि असा महापुरुष आतापर्यंत मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये झाला की न झाला याच्याविषयी शंका आहे असं ते म्हणतात. पण कोणीतरी एखादा 70%, 80%, 85% जमवलेला निश्चित आहे. महम्मद, येशू, ज्ञानेश्वर महाराज असे फार मोठमोठे जसे स्पिरिच्युअल जायंट्स म्हटलेले आहेत तर त्यांच्या उड्या याच्या अवतीभोवती 70-80% पडल्या असं विनोबा म्हणतात. म्हणजे हे इतकं अवघड आहे. कारण एका वेळेला जमलं आणि दुसऱ्या वेळेला नाही जमलं तर तितका तो खाली येतोच. म्हणून ही सावधानता, पण याचा शांतीशी संबंध आहे. कारण कर्मफलाचा विचार गेला की खरी शांती मिळते असा अनुभव आहे. तोपर्यंत तुमच्या जीवनाला खऱ्या शांतीचा स्पर्श होत नाही. चालता बोलता निचेष्टित पडिले नसता जी शांती आहे ती शांती कर्मफलाचा विचार डोक्यातून गेल्याशिवाय मिळणं शक्य नाही. व्यवहारामध्ये अशांती परमार्थी माणसाला देखील ग्रासते. याचं कारण तो देहबुद्धीवरच असतो आणि फळामुळे व्यथित होत असतो किंवा आनंदी होत असतो. त्यामुळे कर्मफल त्याग साधणं ही याकरताच खरा सगळा परमार्थ आहे. मी करतो या भावनेचा त्याग आणि कर्मफल त्याग या दोन गोष्टी साधल्या मग तुम्ही ध्यान करणारे असा नसा, नाम घेणारे असा नसा, ध्यान करणं अथवा नाम घेणं ही गोष्ट जमवण्यासाठी आहे. आत्मदर्शन आणि आत्मदर्शनाने ही गोष्ट बाह्य जीवनात जर दिसली तर तुम्ही तशा रीतीने परमार्थी असा स्वच्छ सिद्धांत आहे. अजून एक प्रश्न आहे आणि खूप चांगला आहे. मत्ता परतरम मान्यत किंचित असती धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. हा एक श्लोक कोट केलाय. ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धि न त्वहं तेषु ते मयी. सातव्या अध्यायातला पुढचा 12वा श्लोक कोट केलेला आहे. आणि तिसरा श्लोक कोट केलाय. मया ततम इदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तिना मत स्थानी सर्व भूतानी नचाहम तेष्वस्थिता. असे तीन श्लोक प्रथम दिलेत. हा 9व्या अध्यायातला श्लोक आहे. तिसरा, सूत्रे मणिगणा इव इदं सर्वं मयी प्रोक्तम, हे सर्व मी सूत्रामध्ये म्हणजे दोऱ्यामध्ये मण्यांप्रमाणे ओवले आहे. यातील सूत्र म्हणजे कोण? सूत्र परमात्मा असेल तर पुढील श्लोकात नतु अहम तेषु ते मयी असे का म्हटले आहे सांगतो तुम्हाला. ते काय विचारतायत ते? सातव्या अध्यायातल्या सातव्या श्लोकाचा अर्थ आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ परतरम म्हणजे अधिक श्रेष्ठ, न अन्यत किंचित अस्ति धनंजय, दुसरं काही माझ्यापेक्षा श्रेष्ठ माझ्यापेक्षा वरिष्ठ असं इथं काहीही नाही, परमात्मा बोलतो आहे. सूक्ष्म अक्षर अचिंत्य केवळ स्थितीजन्य अविनाशी ज्याच्यापासून सर्व निर्माण झालं जगत असा अशी मूळ वस्तू, त्या ती मूळ वस्तू अनुत्पन्न असून तिच्या पलीकडचं काही नाही, आपल्या पलीकडं तो आहे पण त्याच्या पलीकडं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणीही नाही. मत्त परतरम न अन्यत किंचित अस्ति धनंजय, माझ्यापेक्षा पलीकडचं अल्टिमेट परम असा मीच आहे इथं. मयी सर्व मिदम प्रोतम सूत्रे मणिगणा, जसं सूत्रामध्ये मणी ओवावे तसं मी हे जगत धारण केलेलं आहे, मी ओवलेलं आहे हे सगळं. याच्यावर ज्ञानेश्वर हे जे वाक्य आहे भगवंतांचं तर हे परिपूर्ण आहे, तरी देखील याच्यात एक ज्ञानेश्वर महाराजांनी श्लेष काढला आणि हे वाक्य ज्ञानेश्वर महाराजांनी अजून चांगल्या रीतीने पूर्ण केलं. कारण कधी कधी असं होतं की मणी आणि सूत्र हे विजातीय असतात, जसं सुवर्णाचा मणी असेल पण चांदीचं सूत्र असू शकेल, सूत असेल कापसाचं आणि मणी असेल काचेचा, त्यामुळे सूत्र आणि मणी हे वेगळे वेगळे असतील अशा प्रकारचा अनुभवानी आपला समज आहे. सगळ्यांची परिस्थिती सारखी नसल्यामुळं सोन्याचे मणी आणि सोन्याचं सूत्र असं असेलच असं नाही, परिस्थितीजन्य. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र याच्यावर निरूपण करताना असं म्हटलं, सोनियाचे मणी केले ते सोनियाचे सुती वोविले, तैसे म्या जग धरिले सबा ह्याभ्यंतरी. सोन्याचा मणी करून जसा सोन्याच्या सूत्रामध्ये तो ओवावा तसं मी हे सर्व विश्व धारण केलेलं आहे, म्हणजे धारण करणारं सूत्र मीच आहे आणि विश्व म्हणून झालेला यच्चयावत पदार्थ जो दिसतो आहे तोही मीच आहे. मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ इथं काहीही नाही. या श्लोकाचा अर्थ झाला. आता पुढं ते असं म्हणतात की सात्विक राजस तामस हे जे भाव आहेत, मत्त एवेति तान्विति, ते माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत असं समज. पहिल्या भगवंतांच्या वचनाला मयी सर्व इदं प्रोतम सूत्रे गणा मणिगणा इव सुसंगतच आहे की सात्विक राजस आणि तामस हे जे भाव आहेत, हे सर्व भाव हे मत्त एवेति तान्विति माझ्यापासूनच हे निर्माण झालेले आहेत असं पक्क समज. पण पुढे ते असं म्हणतात नत्वहम तेषु ते मयी, पण त्यांच्या ठिकाणी मात्र मी नाही असं भगवंत म्हणतात. आणि इथं प्रश्न असा आहे की जर भगवंतांच्या पलीकडचं काही नसेल आणि भगवतमयच जर सगळं असेल आणि सात्विक राजस तामस हे भाव देखील परमात्म्यातूनच निर्माण झालेले असतील तर त्यांच्यामध्ये मी नाही असं भगवंत डिसओन कसं काय करतायत? राजस मनुष्य आहे, त्या राजस मनुष्यामध्ये म्हणजे माझ्यापासूनच तो भाव निर्माण झालाय असं एकदा म्हणतात आणि मग दुसऱ्यांदा असं कसं म्हणतात की त्यांच्या ठिकाणी. तसंच पुढचा श्लोक देखील अशाच अर्थाचा निवडला. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. अव्यक्त मूर्ती म्हणजे कसलीच व्यक्ती नाही असा मी. मूर्ती हा शब्द धरू नका. अव्यक्त अशा स्थितीपासून हे सर्व विश्व व्यापलेलं आहे. म्हणजे या मूळ स्थितीने हे सर्व विश्व भरलेलं आहे. याच्यातून हे सर्व विश्व निर्माण झालेलं आहे. मया ततम इदम सर्वम हे जे सर्व आहे तर ते अव्यक्त अशा मीच नटलेलो आहे. मत स्थानी सर्व भूतानी त्यामुळं सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणी आहेत हे उघडच आहे. माझ्यातूनच निर्माण झालेली आहे. नच अहम पेशव पेशु अवस्थित मात्र त्यांच्यामध्ये मात्र मी असं. सात्विक राजस आणि तामस हे भाव परमात्म्यापासून निसंशय निर्माण झालेले आहेत. कारण परमात्म्यापासूनच सर्व विश्व निर्माण झाले. सात्विक मनुष्याच्या आत प्रेरणा जी आहे ती प्रेरणा त्याच्याही बुडाशी असणार दिवा चैतन्य जाणीव परमात्म्याचीच आहे. पण प्रगतीकरण जे आहे ते सात्विक भावाचं आहे. राजस व्यक्तीच्या आत देखील दिवा तोच आहे पण प्रगतीकरण राजस भावाचं आहे. आणि तामस व्यक्तीच्याही आत मूळ चैतन्य तेच आहे. त्याच्यावर दर्शन मात्र तामसी शक्तीचं दिसत आहे. हे जे आत असणार चैतन्य आहे ते चैतन्य तत्वत जरी परमात्म्याचंच असलं तरी देखील तामसी किंवा राजसी व्यक्ती ही अगदी सात्विक व्यक्ती देखील जर अहंतेने युक्त असेल तर आपण परमात्म्यापासून आलोत असं मानत नाही. तिला तसा उघड उघड प्रच्छन्न असा बोध नाही की मी परमात्म्यापासून आलेले आहोत. एवढंच नाही सात्विक राजस तामस द्या सोडून इथं आपण बसलेल्या साधक वर्गात देखील नेहमीची तशी आठवण नाही. असं असल्यामुळं आपण आपल्या आत असणाऱ्या परमात्म्याला दुर्लक्षित करून किंवा अनुल्लेख त्याचा करून देह मन बुद्धीने मी करतो असाच व्यवहार सर्वसाधारणपणाने करत असतो. अशा वेळेला जेव्हा अहंतायुक्त मी असा व्यवहार मी करतो आणि मी मला देह मन बुद्धी समजतो तेव्हा जेव्हा परमात्म्याच्या जाणीवेने मी करत नाही तेव्हा माझ्या ठिकाणी तो आहे असं म्हणण्याची काय सोय. जरी सूक्ष्म अर्थाने तो माझ्या ठिकाणी असला तरी देखील माझा भाव नसल्यामुळं मग त्याच्या ठिकाणी मग मी नाही असं भगवंत समजतंय का. तुम्ही तुमच्या मुलाला म्हणताय की मी तुझा पूर्णपणाने पाठीशी आहे. मात्र तू या पद्धतीने वर्तन जर केलंस तर मी तुझ्या पाठीशी नाही. या दोन विधानात काय अर्थ आहे. भरपूर अर्थ आहे. कोणत्या कोणत्या अंगाने आपण बोलतोय ते जर लक्षात घेतलं तर चांगलाच अर्थ आहे. सम्राटाची सत्ता आहे. सम्राटाची सत्ता चाललेली आहे त्यामुळे ती सत्ता एकाच वेळेला सम्राटाच्या राजप्रासादावर काम करते आहे. मंत्रीगणांवर काम करते आहे आणि सैन्य दलावर काम करते आहे. त्यामुळे सेनापती सम्राटाच्या सत्तेनी आहे. प्रधान सम्राटाच्या सत्तेनी आहे. सेनापतीच्या हाताखाली असणारे सरदार हे सम्राटाच्या सत्तेखाली आहेत, कोतवाल सम्राटाच्या सत्तेखाली आहे, पोलीस सम्राटाच्या सत्तेखाली आहे, पण जर दुर्वर्तन करेल तर ते सम्राटाने केलं असं म्हणता येत नाही. सम्राटाची सत्ता या सर्वांवर आहे हे जरी खरं असलं तरी देखील ते प्रत्येक वेळेला सम्राटाच्या सत्तेखाली आपण आहोत असं समजतील असं नाही, आणि जर वेगळे वागले तर सम्राट स्वतःला त्यांच्यापासून वेगळा काढेल. समजते प्रत्येक. म्हणून राजाची सत्ता सगळ्या राज्यावर आहे, पण राजसत्तेप्रमाणे न चालणाऱ्यांवर राजाचा धाक देखील आहे. अद्वैतात धाकाचा प्रश्न येत नाही, पण राजाने मग कायदेही निर्माण केले. जे स्वतःला परमात्म्याच्या सत्तेच्या अंतर्गत आपण आहोत असं समजतात आणि तशाच रीतीने वर्तन करतात. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत स्थानी सर्व भूतानी, माझ्या ठिकाणीच ते सर्व आहे. नचाहम तेष्व अवस्थित, पण कुठे तो परमात्मा असं म्हणून खांबावर लात मारणाऱ्या हिरण्यकश्यपूला वेगळा काढायला लागतोच. त्याच्या ठिकाणी आता मी नाही, कारण तो मला मानतच नाही. सूक्ष्म दृष्टीने जरी तो तसा असला तरी तुम्ही चांदीचा दत्त घेता, तो दत्त कोपर ठेवून उभा आहे, ती गाय माझं चांदीचीच आहे. दत्ताच्या हातातला त्रिशूळ चांदीचा आहे, बाजूचं कुत्र चांदीचं आहे. तुम्ही नमस्कार फक्त दत्ताला करता आणि सोनार सगळी चांदी या पद्धतीने त्या मूर्तीकडे पाहा. पण तिथं कुत्राही आहे, गायही आहे, दत्तही आहे, शस्त्रही आहे, सगळंच आहे. त्या कुत्र्याच्या ठिकाणी दत्त आहे का? सोनार असं म्हणेल की दत्त ही गोष्ट मला माहीत नाही, हे सगळं चांदीतच झालेलं आहे. म्हणून रामाच्या ठिकाणी राम आहे का? आहे. आणि रावणाच्या ठिकाणी तत्वज्ञानात असेल, पण आम्ही नमस्कार नाही करत. अगदी आत्मज्ञानी पुरुष म्हणेल की रामाच्या आतला राम जसा समजला तसं रावणाच्या आतला राम देखील आम्हाला पाहायला पाहिजे, पण साधनेच्या सुरुवातीला रावणाच्या आतला राम वगैरे नाही, त्याला बाजूला सारायचा राम, रामाचे गुण, रामाचं वर्तन हे आदर्श आहे, अशा पद्धतीने चालायचं. मग समजायचं तेव्हा समजेल की रावणाच्याही आत तोच राम भरलेला आहे, कारण रामच रावणाला मारताना दिसतो. अशा प्रकारचा याचा अर्थ आहे. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत स्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्व वस्तुत. त्याच्या पुढे तर अजून भगवंतांनी कहरच केला, न च मत स्थानी भूतानी पश्चमे योगमेश्वरम, ते इथे लिहिलेलं नाहीये. आणि भूतमात्र वगैरे माझ्या ठिकाणी आहेत असं काही नाहीच आहे, कारण भूतमात्र या नावाचा स्वतंत्र पदार्थच नाही. जो अँगल दिलाय त्या अँगलनी तुम्ही या विधानांकडे पाहायला पाहिजे. मीच अव्यक्त परमात्मा असा मीच हे सर्व विश्व व्यापून राहिलेलं आहे. सर्व भूतमात्र अर्थात माझ्या ठिकाणी आहे, कारण मीच या भूतमात्रांच्या ठिकाणी आहे. पण आपल्या स्वतःला परमात्म्यापेक्षा वेगळं समजणाऱ्यांच्या ठिकाणी मात्र मी नाही, म्हणून तर तुम्ही इथं येता ना परमात्मा आपण हे समजून घेण्यासाठी. म्हणू शकता माझ्या ठिकाणी तो आहे. भगवंतांच्या या वचनाचा आत्ता आपल्याला आहे या परिस्थितीत काही उपयोग नाही, म्हणून तर परमात्मा होण्यासाठी म्हणून आपण सद्गुरूंकडून अनुग्रह घेतो. समर्थ म्हणतात हे सगळं स्वप्नातच करतो, जर संसार हे जी दीर्घ स्वप्न, दीर्घ स्वप्नातच सद्गुरूंना शरण गेला, म्हणाला की काय धन्य झालं तुमच्यासारखी व्यक्ती भेटली, काय तुम्ही उपदेश केला मी निश्चिंत झालो. मी परमात्म्याशी आता एकरूपता पावलो. समर्थ म्हणतात तरी स्वप्नींचा चेईला नाहीस बाबा, अजून जागा झालास असं म्हणता येत नाही. जरी धन्य धन्य म्हणत असलास तरी कारण मी अरे तू तोच आहेस, तू ते नव्हतास म्हणूनच त्यांना शरण, हेच तर स्वप्न होत. म्हणून नचाहम तेश्वर स्थिता पण नच मत्स्थानी भूतानी. कारण भूत मात्र या नावाचा स्वतंत्र पदार्थ नाही. जसं सोनाराच्या दृष्टीने सोन्याचाच दत्त, सोन्याचाच कुत्रा, सोन्याचीच गाय आणि सोन्याचाच त्रिशूळ. लाधले गे माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ. चतुर्भुज नर नारी. आता वेगळी भूत मात्र या नावाचा पदार्थच उरला नाही. नच मत्स्थानी भूतानी पश्यमे योगमेश्वरम. आणि हा ऐश्वर्ययुक्त योग एकत्रित पहा किंवा एकेकटा पाहिला तरी याच्यात ऐश्वर्यच आहे. हा ऐश्वर्ययुक्तच योग आहे माझा. भगवन भगवतमय जी सृष्टी आहे त्या सृष्टीत कुठल्याही भावानी पाहिलं तरी याच्यात ऐश्वर्यच आहे. मत्त एवेति तान विद्धि, सात्विक राजस आणि तामस हे सगळे भाव माझ्यापासूनच निर्माण झाले. आणि हा ऐश्वर्ययुक्त योगच आहे कारण भरताच्याही आत तोच असताना, लक्ष्मणाच्याही आत तोच असताना, वसिष्ठांच्याही आत तोच असताना, तोच एक सत्यत्वानी असताना रामाचं चरित्र वेगळं झालं कसं हो. हा ऐश्वर्ययुक्त योगच आहे. आणि तुम्ही आम्ही आणि स्वामीजी यांच्यात तत्वत भेद नसताना आपण स्वामीजींमुळे किती प्रभावित झालो. हा भगवंताचा ऐश्वर्ययुक्त योगच आहे, नाहीतर आहे का? एखाद्या खडकावर समुद्राच्या ठिकाणी पाण्याच्या लाटा कशा आपटतात ते पाहण्यासाठी जातो. पाण्याच्या लाटा आपटतात, कितीतरी उंच उडतात. वारं असेल तर असं कितीतरी पाणी आपल्या अंगावर आल्यासारखं होतं. तिथल्या तिथं आपण पळाल्यासारखे हसत पळतो आणि म्हणतो की काय लाटा आहेत. पण लाटा या नावाचा कोणताच पदार्थ नाही, पाणीच आहे मुळात. एवढं पाण्याने आनंदित व्हायचं होतं तर जाऊन समुद्रात डुबकी द्यायची. पण हाच ऐश्वर्ययुक्त योग आहे, हेच ऐश्वर आहे. नाहीतर स्वामीजी म्हणायचे की रोज नळाला पाणी येते. मग पाणी पाहण्यासाठी म्हणून जेव्हा सोडतात, आता आता पूर नियंत्रित झाले. पूर्वी आमच्या लहानपणी नाईलाजाने पूरच यायचे. खूप पाऊस पडला की नद्या दुथडी भरून व्हायच्या, तर छत्र्या घेऊन म्हणजे पावसात घरात नळाचं पाणी येत असताना आणि पावसामध्ये भिजत, पण तिथं जाण्याची काय गरज. कारण ते पाण्याचं एक दर्शन आहे. त्या हा ऐश्वर्ययुक्त योग आहे. नाहीतर त्याच रिमझिम पावसात भिजत तिथं जाण्याने साधतं काय. पण ही ज्ञानदृष्टी नसली तरी देखील या दर्शनात मोठा आनंद आहे. एक दिवा लावल्यावर बरं वाटतं, प्रकाश येतो, काम होतं की नाही. तसं इथं हा एक एक दिवा असता तरी आपल्याला योग्य तेवढा एवढे दिवे लावायचं कारण काय, कुठे गेला शशांक. मजा आहे, हाच ऐश्वर्ययुक्त योग आहे. सॉक्रेटिसाला ज्ञानदृष्टीच्या माणसाचं मग फार निरस राहतं बरं का. कधी कधी सॉक्रेटिसाला त्याची बायको म्हणाली की आपण आरास पाहायला जाऊ, गावात उत्सव चाललेला होता. तर सॉक्रेटिस म्हणाला की आरास म्हणजे काय असतं. तर ती म्हणाली की बरेच दिवे लावलेले असतात. तर तो म्हणाला की एक दिवा, त्याच्या शेजारी दुसरा दिवा, त्याच्या शेजारी तिसरा दिवा, समजला आरास म्हणजे काय आहे. पण तसं नाही, इथं किती झुंडीच्या झुंडी वाहतात पाहतो ना आपण गणेशोत्सवाच्या वेळेला. हा ऐश्वर्ययुक्त योगच आहे. ज्ञानदृष्टीने पाहायचं झालं तर सगळ्यात मौज आहे, परमात्म्याचा आनंद आहे. म्हणून हे सगळं आहे असा या श्लोकाचा एकूण, या दोन्ही श्लोकांचा अर्थ असा आहे. सात्विक वर्तनामध्ये, राजस वर्तनामध्ये, तामस वर्तनामध्ये जरा वेगळे होऊन पहा. की राजस माणसाची धावपळ देखील किती धावपळ करत असतो, किती काम करत असतो, हातात ब्रीफकेस घेतो, पळतो, सेंट लावलेला असतो, आपल्याकडे पाहून असं समजत असतो की तरी काय मौज आहे, ऐश्वर्ययुक्त योग आहे, भगवंताचा आहे. आणि एखादा असा इथं कोपऱ्यात बसलेला असेल, जाता जाता आणि बोलवतो की ये इकडे ये जरा, जरा 100 रुपये काढ, तुम्ही बघून पाहता भीती आहे, ऐश्वर्ययुक्त योग आहे, ऐश्वर्ययुक्त योग आहे. त्यामुळं या सगळ्या याच्यातून जर परमात्म्याशी एकरूप होऊन पाहिला हा सगळा खेळ, तरी मोठी मौज आहे. आणि परमात्मा होऊन राहण्यात मौज आहे. परमात्म्यापेक्षा वेगळे आहात तर काय सुखदुःखात. काल रामकृष्णांचं ते वाचलं की विष्णू झाले त्या हिरण्याक्षाला मारण्यासाठी, म्हणून विष्णू वराह झाले. आणि राक्षसाला मारल्यानंतर देखील परत आपल्या वैकुंठाला निजधामाला येईना, सगळ्या देवांना काळजी पडली की अवताराचं तर कार्य झालं, आणि अवतार कार्य झाल्यानंतर विष्णू वैकुंठाला येत का नाही येत, म्हणून देवांनी जाऊन विचारलं की अहो चला आता परत. तर विष्णूंनी असं उत्तर दिलं की 12-13 डुक्कर वराह, 12-13 पोरं चिखलात पडून अंगावर पाजत राहण्यामध्ये किती मौज आहे, ती मौज वैकुंठात देखील नाही. शेवटी सगळे शिवांकडे आले आणि शिवांनी मारलं त्या डुकराला, म्हणजे वराहाला. तेव्हा म्हणे मुकाट्यांनी ते निजधामाला वैकुंठात गेले. हा ऐश्वर्ययुक्त योग, बाकी काय. हरिओम. एक अर्धा मिनिट आपण शांत. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की परम हंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की परम हंस सद्गुरु स्वामी महाराज की सत्संग जय जय जय.